स्तोत्र संहिता अध्याय 29 स्वर्गदूत हो परमेश्वरास गौरव आणि सामर्थ्य आहे असे कबूल करा. परमेश्वरास त्याच्या वैभवी नावाचे श्रेय द्या. पवित्र आणि युक्त होऊन परमेश्वराची आराधना करा. परमेश्वराचा आवाज जलावरून ऐकण्यात आला. गौरवशाली देव गरजत आहे. परमेश्वर पुष्कळ जलांवर गरजत आहे. परमेश्वराचा आवाज सामर्थ्यशाली आहे. परमेश्वराचा आवाज चमत्कारिक आहे. परमेश्वराची वाणी देवदार वृक्षाला तोडते. परमेश्वर लबानोनाच्या देवदार वृक्षाचे तुकडे करतो. तो लबानोनला वासराप्रमाणे आणि स्त्रियोनला तरुण बैलाप्रमाणे बागडायला लावतो. परमेश्वराची वाणी अग्निज्वालासह हल्ला करते. परमेश्वराची वाणी वाळवंटाला कंपित करते. कादेशचे वाळवंट परमेश्वराच्या वाणीने हादरते. परमेश्वराची वाणी हरणाला प्रसवायस लावते आणि अरण्य पर्णहीन करते. पण त्याच्या मंदिरात सर्व महिमा गातात. महापुरावर परमेश्वर राजा बसला आहे आणि परमेश्वरच सर्व काळचा राजा म्हणून बसला आहे. परमेश्वर त्याच्या लोकांना सामर्थ्य देतो. परमेश्वर त्याच्या लोकांना शांतीने आशीर्वादित करतो.